प्रिन्स्टनचा बापू या नाटकातल्या जावयाची एक तऱ्हा, तर मॉडर्न सासूची दुसरीच. ऑफिसच्या ख्रिसमस पार्टीमध्ये आपण कुठे कमी पडू नये म्हणून तरुणीलाही लाजवेल अशी ती तयारी करून राहिली आहे. नवीन ड्रेस काय, त्याला मॅचिंग होतील असे दागिने काय, शूज काय, नवीन हेअरस्टाईल काय, एवढंच नाही तर पार्टीसाठी ती खास बॉलरूम डान्सेसही शिकली आहे. आता बोला, पण प्रत्यक्ष पार्टीत कोणता घोटाळा होतो आणि या मॉडर्न सासूबाईंना लोटांगण का घालावं लागतं, त्याचा उलगडा या गीतात होईल.
वारा